ऑनलाईन स्कूलमध्ये राहिलं तर माझ्या मुलांची सोशल डेव्हलपमेंटचं काय प्रॉब्लेम होणार का? नाही. वॉलनट स्कूलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा मुलांनी आणि टीचर्सनी छान बॉन्डिंग केलं. ग्रुप ॲक्टिव्हिटीज असतात, टीचर्स चांगलं टीम स्पिरिट बिल्ड करतात आणि चांगली रिलेशनशिप झाली मुलांमध्ये सुद्धा. या ॲक्टिव्हिटीज डिझाईन केलेल्या असतात काही काही स्पेसिफिकली त्यांचा कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायला. पर्सनल अटेन्शन आणि प्रॉपर फीडबॅकमुळे मुलांची पर्सनॅलिटी पण चांगली डेव्हलप होते. ऑल इन ऑल सोशल डेव्हलपमेंटची इम्प्रूव्हमेंट खूप चांगली होते, प्रॉब्लेम्स काहीही होत नाहीत.